सौ भक्ता
अरे
रामचंद्र जी नाम है, रामदास जी गणपति जी का भाई, गणपति कटे है बशुदा
जनऊ गांव में
रामदास जी कटे है नौसरिया, दोनों भाइयों को जोड़ो है, बंसी जी का लड़का है।
अरे
और भक्ता रामेश्वर जी रे रामदास जी कहीं करते हुए कई मंगरी भावना माँ दसो गणियाणी की सेवा करी
30 साल
और बना दियो हुक्म के बालकिया भाई नकतूरा कौन गा रहे नकतू बिने करजुगरे मोने ई बिने आगे कौन रोई वे दे सको कौन तो कही है रामदास जी कटे रहे अब नवश्री री बाई फेनियाले करना ही तो भी बाई रे कहीं बनावा हुक्म रे जहाँ के मंजू भाई ने हसिया कहता ये औलाद कोनी मेरी भी नहीं रो कम करा
अरे अरे
ई भी नहीं रो कई करा जने जरूर मन फाट गयो माँ बाप और पति शिशोरो रह थोड़ी है कहीं चले अरे नौ शरीरी मैया तो सियाले पर नहीं नौ शरीरी मैया और रामनिवास जी री माँ है गणपत जी री माँ केव भाई गणपत कटे इलाज डॉक्टर रो हुए तो करा
अरे
जने डॉक्टर मोहिया 20,000 रुपया भाई 12 साल बाद में हो ही रो इलाज केव 12 वर्ष भिड़े अड्डी को माँ जने बो नौकरी विचार करियो के जे अगर नकद बना है
अरे
तो मारे पोते रो इलाज कर दे शिकायत मिट दे
अरे
क्यों रोटी मेरा गुजरा बिजोए बेटिया बापा पूर बसन ला गया घर अब 12-13 वर्षों रो टापर मोह पिशाब करे जन बुद्धो मुंह तो बस ही پر بھایا آؤں گے پسرو روگ نہیں رہے بھائی موتی دیا ہوئے کئی کئی موٹا آدمی بھوتے ہیں مو پر بے دیوتا رو شاعروں کو لے نہیں ڈاکٹروں نے پوچھو جنے کہو بھائی تھوڑے کوئی عشق کی دیوتا ہی بچاؤ تو بچا دے مورے کو نے پہلا جو ہی اپریشن
ارے ارے
تو بچا پہلو پرسو ڈوگری پیدل کی فیری بولی
واہ
جے مارے پوتے رو علاج دو جا بنا
ہاں
کنے پیسہ
جے ہو
تو زندگی بھر تھارو گن کو بھولانی
ہاں
اور ہوں 80 پرسو دی ڈوگری ہوں
ارے
پیدل آوں تھارے نات گشتی
واہ
تو پہلو پرسو
ہاں
جانے ہو جاؤں میں
ہاں
کہنے دے وے
جے ہو
گنپت جی رے بیٹے نے دوسروں پر تو رام نواس جی رے
لڑکی نے
لڑکی ہے لیکن لوگ کہتا کہ یہ رے اولاد کوئی نہیں کئی طرح بچار
ارے ارے
آ رام نواس جی رے گھر دھرم پتنی ہے لیکن ماری سیوا کرے جسو گھڑیا لیکن 30 تک سیوا کری کوئی بڑھتی نہیں ہوئی
لیکن
رام نواس جی نے پکڑیوں کے ماں فیصلہ کہنے جاؤں کئی کہنے رام نواس جی کری کوپنا جسول مارے آگے Yeah. ਧਰਿਆ ਨੀ ਮਾਤ ਕੀ
ਜੈ ਹੋ।
ਅਬ ਰਾਮਚੰਦਰ ਜੀ ਕਹਿ ਮਾਂ ਪ੍ਰਗਟ ਹਾਜ਼ਰ ਹੋ, ਮਨੇ ਹੈ ਜੀ ਕੀ ਬਾਤ ਨਹੀਂ ਬਲਕਿ ਬਤਾਓ।
ਜੈ ਹੋ।
ਜਣੇ ਰਾਮਚੰਦਰ ਜੀ ਦੇ ਘਰ ਵਾਲਾ ਧਰਮ ਪਤਨੀ ਦੇ ਮੁੰਡੇ ਬੋਦਰ ਕਹਿਓ ਬਲਕਿਆ ਮਾਰੇ ਹਰ ਕੋ ਨੀ ਬਾਈ।
ਜੈ ਹੋ।
ਉਹ ਖੇਲ ਅਜਬਰੋ ਨਕਦੂਰਾ ਪਗ ਜਾਲ
ਔਰ
ਨਕਦੂਰੇ ਆਟੋ ਕਿੰਨੇ ਰੋਕਮ ਕਿੰਨੇ ਮੇ ਆ ਗਿਆ ਮੱਠਿਆ ਕੋ ਬਰਨ।
ਜੈ ਹੋ।
ਮੀਰੀ ਕਲ ਜੁਗਰੇ ਮਾਨੇ ਕਰਾਮਾਤ ਹੈ ਮੀਰੋ ਬੰਸ ਅਗਨੀ ਰੋ ਭੂਕਮ ਦੇ ਆਗ ਪੈਦਾ ਕਰੇ।
ਜੈ ਹੋ।
ਮੇਰੇ ਹੱਥੇ ਜੋਗੀ ਨਿਰੰਜਨ ਨਾਥ ਹੈ
ਵਾਹ
ਕੀ ਬਲਕਿਆ ਮੇਰੇ ਭਾਈ ਜਾ ਨਕਦੂਰੇ ਕਰਨਾ ਰੇ ਮੋਨੇ ਧੋਖ ਦੇ।
ਜੈ ਹੋ।
ਅਰ ਪਹੁੰਚ ਨੂੰ ਥਾਰੀ ਸ਼ਰਧਾ ਸਾਰੂ ਪ੍ਰਸਾਦ ਚਾਹ ਗਈ ਅਰ ਜਾਣੇ ਉਜਾਰ ਧੋਖ ਦੀ ਆਈ।
ਹਰੇ ਹਰੇ।
ਮਠੇ ਅਬ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਨੇ ਕਹਿਓ ਭਾਈ ਜਾਣੇ ਉਜਾ ਅਰ ਥਾਰੀ ਮਾਂ ਹੈ ਜਿੱਕੀ ਨਖਤ ਬਣਾ ਰਹੇ ਆਦੀ ਨੇ।
ਹਰੇ ਹਰੇ। ਸੇਵਾ ਕਰੇ
ਸੇਵਾ ਕਰੇ ਵੀ ਹੋਏ ਜਿਹੜੀ ਅਗਰਬੱਤੀ ਅਰ ਮਠੇ ਜਾ ਪੈ ਜਣੇ ਰਮੇ ਰਾਮ ਸਰ ਜੀ
ਰਾਮਨਾਥ ਜੀ
ਰਾਮਨਾਥ ਜੀ ਆਵੇ ਕਿੱਥੇ ਜਾਣੇ ਗਾਉਂ ਆਰ ਮਾਂ ਨਿਆਰ ਕਹਿਓ ਮਾਂ ਮੰਨੇ ਹੁਕਮ ਹੈ ਰੋਜੀ ਹੋਏ ਜਸੋ ਦਰਿਆ ਨੀ ਕਹਿਓ ਬਾਈ ਕਰਦਾ ਮਨੋ ਕਾਮਨਾ ਪੂਰੀ ਕਰਦੇ ਦੁਨੇ ਰੋ ਦਨੀ ਤੁਹਾਨੂੰ ਅਬ ਇਹ ਗਵੇ ਕਿਸਾ ਗਣਪਤ ਜੀ ਗਣਪਤ ਜੀ ਦੀ ਮਾਂ ਕਿਉਂ ਕਿ ਬੋਲਵਾ ਕਰੀ ਜੇ ਮਾਰੇ ਪੋਤੇ ਦੀ ਮਨੋਕਾਮਨਾ ਪੂਰੀ ਹੋ ਜਾਵੇ ਗਣਪਤ ਜੀ ਦੀ ਮਾਂ ਦੇ ਮਨ ਮੈਂ ਕਿ ਰਾਮਨਾਥ ਜੀ ਨੇ ਬੇਟੇ ਨਹੀਂ ਹੇਲੋ ਕਰੂੰ ਕੱਲ ਦਿਨ ਤੋਂ ਹਾਲੇ ਨਾ ਹਾਲੇ ਭਰੋਸਾ ਕੋ ਨੀ ਪਰ ਕਈ ਕਹੋ ਜਿੱਥੇ ਤੋਂ ਬਾਨੇ ਹੁਕਮ ਹੀ ਹੋ ਗਿਆ ਔਰ ਆਈ ਗਿਆ ਅਬ ਰਾਮਨਾਥ ਜੀ ਦੀ ਮਾਂ ਕਹਿ ਬੇਟਾ ਅਬ ਗਰਾਲਾ ਰਾਮ ਪਤਨੀ ਅਰ ਹਕੜਾ ਪੂਰੇ ਗਰਰਾ ਅਰੇ ਅਸੀਂ ਨੇ ਗਣਪਤ ਜੀ ਰੋ ਰਾਮਨਾਥ ਜੀ ਰੋ ਦੋਨੋਂ ਭਾਈ ਰੋ ਪਰਿਵਾਰ ਮਾਂ ਅਸੀਂ ਨਿੰਬੇ ਬਸਾਂ ਦੀ ਡੋਕਰੀ ਪੈਦਲ ਤੁਰੇ ਅਰ ਜਵਾਨਿਆਰ ਬਾਯਾਰ ਦੀਨਿਆਰ ਕਹੀ ਕਿਵੇ ਬਨਾਰੇ ਬੋਲਵਾ ਕਰੀ ਕੇ ਬਨਾ ਗੌਤਮ ਧਾਰੀ ਸਵਾਮੀ ਇਕਤ ਕਰ ਅਰ ਮਾਰੀ ਪੋਤੀ ਦੀ ਮਨੋਕਾਮਨਾ ਪੂਰੀ ਕਰੀ ਆਈ ਪੋਤੇ ਦੀ ਕਰੀ ਧਿਆਨ ਧਿਆਨ ਅਰੇ ਪੈਦਲ ਚਲਤਾ ਚਲਤਾ ਜੇ ਬੋਲੋ ਮਾਰੇ ਨਕਦ ਬਨਾ ਸਾ ਕਿਹੜੋ ਸਰੀਰ ਮੈਂ ਕਿਹੜੋ ਵੇ ਬੜੇ ਲੋਕ ਬੇਟੋ ਹੀ ਆ ਕੇ ਦੌੜੇ ਖਰੀਦਾ ਕਰ ਜੈ ਬੋਲੋ ਬਨਾਰੀ, ਜੈ ਬੋਲੋ ਬਨਾਰੀ, ਜੈ ਬੋਲੋ ਬਨਾਰੀ।
ਵਾਹ ਵਾਹ ਵਾਹ।
ਅਸੀਂ ਨਿਵੇ ਵਰਸਾਂ ਰੋ ਕੋਈ ਹੈ ਜਿਹੋ ਜੇ ਟਿੱਡ ਕੋ ਕਰ ਕੂਦ ਠਾਕ ਲਿਆ।
ਅਰੇ
ਅਰ ਮਾਰੋ ਕੇ ਰੋ ਨੀ ਮੋਨੋ ਨੀ
ਆ
ਤੋ जाने गाँव माने गणपति जी होना रे गिरे।
अरे
ये खेरड़ी है
आ?
नी खेरड़ी री बारे पुतली पेड़ी है।
अरे
और पेड़ी रे मऊ पिंपल निकलिया है, जार दर्शन करिया भाया, परमेश्वर पिंपल और तुलसी दोनों भेड़ा है। खे है पीपल पर नवे मिलजन खेरड़ी हूँ गरसोड़ो जुड़े ओ गरसोड़ो जुड़ी तो हमें भी घनी आदर हो गयो, जोर मेरी जरूरत हो रही है। तो देखो जिकाने गरसोड़ा ये जोड़े जिकारा पला ये जोड़िया है, जिकारी मनोकामना पूरी करी बचे बबूती डहड़िया करता गणपति जी डरता सागरी डरता के पीपल गुंडा में बबूती नौखा बनारी पर पीपल गुंडा में नौखा जन गाँव राके होनार कोई कूना सामना करे
ये लोग करी
कर नहीं इरे वास्ते घर में खेरड़ी ही और खेरड़ी रे दोरे रे नीचे खेरड़ी रे गुंडा में बा अगर पत्ते बोडेर बड़ियुडेर अद बड़ियुडेर बबूती रगड़ी खेरड़ी रे गुंडा में डाली के मोह तो पीपल परमेश्वर आतुलसी है।
वाह
अब भाई तुलसी पूछी तो तुलसी होती बटे आज या परमेश्वर की
ये है पीपल जी पीपल जी
पीपल जी भाई तुलसी रो माओ पीपल निकलना बहुत बुरा है। मारो के तो नहीं मानो तो जय बोले तो कोई जार जनरल गांव रे मौने देख लिया
एक यार आज मैं वोट में दरबार से मारे देगा हमला ही देख ले हिंदुस्तान
की बारे पुतली पेटी है खेल गिरी की बारे पुतली पेटी रे माओ ऊपर पीपल निकली और पीपल चारों टकड़ो कठे तो बीज लगियो है के बटे उगयो है कुदरत रो खेल है भाया बबू तेरी करा मां तया अरे ए चालनी है तू चढ़िया सोनी जी आया जाने गाम पोतो मांग लेती तो पोतो ही दे देता पण के ओ बोले छोरी कहीं कहीं होनो सही के آدھی قوم جی بٹلا بوڑے کہ مندر چا پیجے کہ بھیڑ کا مندر لارے بور نہیں کرنے دوے نہیں گنڈا میں بور نہیں کرا ماس ریت مٹھے ہی ہے
ارے ارے
تو مٹھے ڈوگری نے ٹھاؤ تو گنپتی ماں نے کہ بور نہیں گنڈا میں اوپر دادی نے نگر بنا درشن دیا کہیں کہے ارے بورڑی رے نیچے بائی دکھے دے تلسی سد ارے دادی نے ماں کے لو مارے دی شریر لگا لے اور تھارو آتمی ہے یا پوچھو ہے کوئی بورڑی بون لے تو بھیا کوئی بورڑی آتمی ہو پھر تو بوند رہے نہیں جو پاچھی ماری اثر من کو منا پورا ہو جائے منری بات پوری ہو جائے تو پانچ ہزار کھولیا ضروری ہے کیا بوندوڑی پڑی رہے ہو دسی دسی کہوے بھی نے پٹھے دیوتا رے پوچھتا پھرے کے مارے کئی گڑبڑ ہے کوئی جوش ہے
ارے
کوئی ہاتھوں بھوکو ملے جن کہ ارے بھائی پھلانی جگہ بول رہی ہے موٹاڑی میں کہیں بوند جوڑو ہے ہزار کھود رہا تو کوئی دسی بوند رہو نہیں تو بھائیوں تھوڑی منوکامنا پوری ہو جائے
ارے ارے
تو بھائیوں بول رہی ہے کوئی آٹھی ڈورو بوند رہے نہیں تو کھول لیا یا پاسو بندی اڑو نہ رہا کیا بند رہے ہاں
یاد رہا
ہاں کبھی جگا گنپتی جی ماں موتی کے کارن کلپنا کری کے بنا آج سو کو سو میں پاجل آیا پورا پریوار ماری آشا اور منری بات دیکھ لو کہ ماری پوتی کی آشا پوری کریا اور منوکامنا پوری کریا میں زندگی بھر آپ رو گل کو بھولو لیلا کبھی جگا
لکڑی
میں I'm not afraid of the dark. गणपति री माँ पूरा परिवार जार बोलरी नीचे कल्पना करी
अरे
हे ओ प्रगटिया देने परसो दियो दादी ने जोर से नहीं गए तो थोड़े गर्रा होता
वाह वाह
दूसरो परसो दियो बोलरी ने हुकोड़ी लकड़ी माँ केड़ा काट गई
अरे अरे
मनोकामना बना पूरी करिया बनी छोरी ओला दे दिया बना ईरा हस गया तन करे माई थी दुखी है मैं दुखी हाँ औलाद को कम करा औलाद होनी जरूरी है बना डॉक्टर उत्तर दियो है के ये औलाद हुई को नहीं अब बना कहीं है जगह थे दोनों और आकिनिया दोने
अरे
दड़ी रो हुक्म हो डोकरी ने कहो पोती ने कहो बेटा अठे हाटली तंत्र खोल बांध दे
अरे
बना थारी मनोकामना पूरी करे जिस दिन आर खोल दी पूरे घरों चार प्रार्थना करी जने भाया साल भर हूं साल भर मंजूरी मनोकामना पूरी हुई
अरे
अरबाई ये गौण की हुई तो बटे अरे राम निवास दी पिताजी बोले हमारी मन दानी हगड़ा खेल देवी देवता ने मना दिया लेकिन नखत बना नखत बना ने भिड़े मारो बाप सारे नारे भूल गया
भूल गया
ऊपर कर निकल गई चार नाले कहे तो आ फेरी देव मारी बेटी की मनोकामना पूरी फेर देनी हर कभी
अरे अरे
काम होने बाद में गुण सरिया नकद बना कटी फिर आंदा उंगर होली उड़ा दान एड़ा ही गुरु एड़ा ही
जगमान
अब बटे
अरे
नकद बना क्यों कह के नहीं माँ ससुर दनियानी
वाह
रामनिवास जी ने घर आज का बीमार बन गया
हल्लो
اب موٹو جل گیا اسپتال لے گیا ڈاکٹروں کے بیماری سمجھ میں پوری
اللہ
اب 20,000 روپیہ بٹے ڈاکٹروں کا بن گیا ہترام دن ڈاکٹر میں جی کہتے ہیں 20,000 روپیہ خرچہ آئی تو مریا ہی کو لے پیسے لگا گرے آر ماں دسو تری
ارے
ماں
رسو بتاؤ
ہمارا جھاڑ ہے اور ماں
کھڑپ
لیا نہیں کہی ہے تھوڑا جھاڑ بیمار کیوں پڑیا یہ جگہ جھاڑ کی بیٹھا اوپرا اور کہا تو موٹو جلی ہوتا اور کہا جوت گالی نہیں جگہ گڑی گمر رمنا ہر ہو گیا رام مورتی نے اچھا بھائی اور کوئی کھیل ہے جاتا منڈے بول رہا ہے بھائی
کبھی
ارے چارنی اگری پھیری کونی دلی بھولیا سے بگ بھائی چارنی اگری پھیری کونی دلی بھولیا سے بگ رے
करिए आज भक्तों अध्यक्ष भावना हरी हरी मनोकामना पूरी करिए जिको नर पर तो हुनेला गावेला इन्हें घोट घोट पको करेला तो मेरी मनोकामना पूरी होगा कहीं कहे अरे भूलियों तो नीला बेटा भूलियों तो नीला बेटा अरे कारण वाले रिते मिले जलम भोमरी फेरी एक जाने तने ज्यादा मिली क्या नहीं थारे मन में विश्वास कम हो तो हूँ माजी सारी सेवा करूँ नकद बना कई जरूरी है।
अरे
30 साल सेवा माजी सारी चले मारी सेवा उन तो माँ है उन नकद बना है भाई भेद मत राखिया ना
अरे
जरिए तो भेद है को नहीं जिका रूठोड़ा ने मना नकद बनाई जे
अरे
देवी देवता रूठोड़ा जवे रूस जवे तो मने को नहीं अंदाता हूँ पर और धुने जमीन नोरो का देनी का माँ इन्हें सभी गुना माफ कर दे रसोल जमियानी माफी दीनी और
करला हाथो हाथी कौम लागिया क्या रुकिया का जको गोड़े बीमारी का रोग रो कोई था ही नहीं तो एड़ो पटो राम निवास दियो जानियो धामा से प्रसाद करियो और पूरे परिवार का तरन वाले ग्यारह जलम बोमरी फेरी लगाई एड़ो पटो जानियो धामरो है बोले नकल सिंह बना की
जय हो
सिंह सोनेंदी महाराज की
जय हो